ಪದ್ಮಿನಿ ಭರ್ತೃ ಆಯುರಾರೋಗ್ಯದಾಯಿನಿ ಹರ್ಷವಲ್ಲಿ ನಿವಾಸಾಯ ಸೂರ್ಯದೇವಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಉತ್ತಿಷ್ಟೋತ್ತಿಷ್ಟ ಚಾಯೇಶ ಉತ್ತಿಷ್ಟ ಉಷಯೋಜ್ವಲ ಉತ್ತಿಷ್ಟ ಪದ್ಮಿನಿ ಕಾಂತ ಲೋಕಾನಾಂ ಮಂಗಳಂ ಕುರು ಮಾತ ಸಮಸ್ತ ಜಗತಾಂ ಮಧುಕೈಟ ಭಾರೇ ಸವ್ವೇತರಾಕ್ಷಿ ಪರಿತೋಷಿಣಿ ಪದ್ಮನೀಜೇ ನಾಧಾನುಬದ್ಧ ಭುವನಾವನ ಬದ್ಧ ದೀಕ್ಷೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವತರ ಮೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಛಾಯೇ ಕಿಲಾಶ್ರಿತ ವರಪ್ರದ ಕಲ್ಪ ಕಲ್ಪೇ ವಿಸ್ವಾಪ್ತ ಧಾಮ ನಿಲಯಾಮಲ ದಿವ್ಯ ಭಾಸೇ ಆಯಾಹಿ ಶೀಘ್ರಮ ಘನಾಸಿನಿ ಸಂಶ್ರಿತಾನಾ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ದೈವತರ ಮೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಪ್ರೇಮ್ನಾ ವರಳಪತಿ ಪುರಸ್ಕೃತಿ ಮಸ್ನುವಾನೇ ನವಮಾಬ್ಜರಾಗ ಸಹಜನ್ನ ಮನೋಜ್ಞ ಕಾಂತ್ಯ ಸೋಭಾಂಬಿದಾಯಿನಿ ಭುಷೇ ಗಗನೇ ಪೃಥಿವ್ಯಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವತರ ಮೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಕೃಷ್ಣಾಗ್ರಜೇನ ಜಗತೀ ಪರಿರಕ್ಷಣಾರ್ಥಂ ಸಂಸ್ಥಾಪಿತೋ ತ್ರದಿ ವಿಷದ್ಗಣ ಸೇವ್ಯ ದೇಸೇ ಛಾಯಾಜಿನಿ ಸಹ ಸಹಚರ್ಯುಷಯಾಸನಾಥ ಶ್ರೀಹರ್ಷವಲ್ಯಧಿಪತೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಇಂದ್ರಾದಿ ನಿಜ್ಜರ ವರಾಸಹಿತಾವರೋಧಾಃ ಸಂತಾನ ಪುಷ್ಪ ವಿಲಸತ್ಕರ ಸಂಪುಟಾಸ್ತೆ ತ್ವದ್ಧನ್ಮನೋತ್ಸವ ಕುತೂಹಲ ಚೇತಸಶ್ಚ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ದೈವತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ತಾರಂ ವಿರೋತಿ ಗೃಹ ಕುಕ್ಕುಟ ಮಂಡಲೀಯಂ ಪಾರಾವತಃ ಕಲವರಂ ಕಲಯಂತಿ ಫಾಲ್ಯಂ ಕೇಳಿ ಸುಕಾಮಲಯ ಮಾರುತ ಮಾಲ ಪಂದೀ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಉತ್ಪುಲ್ಲ ಚಂಪಕ ಕುಸೇಶಯ ಪಾಟರಾನ ಗಂಗಾದಿವಾಸ ಸುರಭಿ ಸ್ಮಿಸಿರೋ ಮೃದುಶ್ಚ ತ್ವಾಂ ಸೇವತೆ ಮರುದ ದೃಶ್ಯ ವಪುರ್ಮಹಾತ್ಮನ್ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ದೈವತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸ್ವಾಮಿನ್ನದಭ್ರವೃಜಿನಾಪಃ ಪುಷ್ಕರಿಣ್ಯಾ ಸ್ನಾತ ಪ್ರಪೂತ ಮನಸ ಸ್ಮೃತಿ ಪತ್ಮನಿಷ್ಠಾಃ ಗಾಯಂತಿ ಸಾಮ ಮಧುರಂ ಋಷಿತುಲ್ಯ ವಿಪ್ರಾಃ ಶ್ರೀಹರ್ಷವಲ್ಯಧಿಪತೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ರಮ್ಮಾಗ್ರಹನ್ಯವಿತೌ ಕಲಭಾಷಿಣೀನಾ ವೀಣಾ ನಿನಾದ ಕಲತಾಮೃತ ಭವ್ಯಗಾನಂ ಸಂಶ್ರೂಯತೆ ಭವದನಂತ ಗುಣಾನುಬಂಧೀ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ದೈವತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಗೋಪಾಂಗನಾದಿ ವಿಮಂಥನ ಮಂಜುಘೋಷಃ ಸದ್ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮುಖ ನಿರ್ಗತ ಮಂತ್ರಪಾಠಃ ಪ್ರಾಬೋಧಿಕೀಮಪಿ ಕರೋತಿ ತವಾದ್ಯ ಸೇವಾಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಪ್ರತ್ಯೂಷ ರಾಗಸು ಮನೋಹರ ಪುಷ್ಕರಿಣ್ಯಾ ಕಿಂಚಿದ್ ವಿಕಾಸ ಕಮಲೋದ್ಗತ ಭೃಂಗರಾಜಿ ಭೀತಾಂತಕಾರ ಕಣಿಕೇವ ಹಠಾತ್ ಪ್ರಯಾತಿ ಶ್ರೀಹರ್ಷವಲ್ಯಧಿಪತೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಹೇ ಲೋಕ ಬಾಂಧವ ಕೃಪಾಕರ ಚಿತ್ಪ್ರದಾಯಿನ್ ವಿಶ್ವಸ್ಯ ಲೋಚನ ಭವಂ ಪರಿರಕ್ಷಣಾರ್ಥಂ ಆರ್ಭಾವತೀತ ಜನತಾಖಿಲ ತಾಪಹಾರಿನ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಜಗನ್ನಾಥೇನ ಸಂಕ್ಲುಪ್ತಾಂ ಸೂರ್ಯದೇವ ಪ್ರಬೋಧಿನೀ ಪ್ರಾತನಿತ್ಯಂ ಪಟೇಜ್ಯಸ್ತಃ ಸ ಸೂರ್ಯಸ್ಯ ದಯಾಂ ಭಜೇತ್ ವಜ್ರಾಯುಧಾಮಲಕರಾಚಿತ ಭವ್ಯಮೂರ್ತಿ ಕ್ಷಿಪ್ರಂ ಸ್ವಿತಾದಿಗದಮರ್ದನ ದಿವ್ಯಶಕ್ತಿ ಕಾಂತಾ ಸುಮಾಭಸಯ ಪೋಷಿತ ರಮ್ಯ ಕಾಂತಿ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯದೇವ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ರಮ್ಯಾಂಗುಳೀನ ಕವಿ ನಿರ್ಗತ ಕಾಂತಿ ಪೂರ ಪಚ್ಚಾದಿತಾಮೃತ ಕರೌ ಕಮನೀಯ ಸಂಸ್ಥೌ ಸಾಂಭೋಗರೋಗ ಪರಿಭಂಜನ ದೃಪ್ತಿ ಸಿಂಹೌ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ದೇವ ಶರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ದೃಗ್ದೋಷ ಜಾತ ಗುರುಕುಷ್ಠರುಜಾಭಿಭೂತಂ ದೀನಂ ಮಯೂರ ಸುಕವಿಂ ವಿರುಜಂ ಸ್ವರೂಪಂ कृत्वा तदीय सतपद्य सुमाभिरम्यौ श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये अच्छाच भर्म मणि निर्मित नूपुरान्तौ मन्दार गन्धि पवनागत भृङ्ग सेव्यौ जम्बारि दुर्बर भुजग्रह वारणास्त्र श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये विष्णो पदा भुवनमेत्य हि पावनी सा गंगा सदा विमल विष्णु पदे चरन्त नेतौ तु पावन तमौ सुलभौ प्रजाना श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये दुर्वाद नास्ति कदन प्रचुरादि घोरे काले कलावपि परं प्रदित प्रभावौ नित्यं सहस्र जनता समुपास्यमानौ श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये काम्यौ महेन्द्र कमदीय किरीट भास्वा रुद्नो स्वसंगति विलक्षण दिव्य भूषौ कामं नमाश्रित जनावलि भोग्य भूतौ श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये सद्यो विनस्वर पयोरुह पल्लवाभौ वाचामगोचर परावर दिव्य तत्त्वौ पुष्पातिसाय सुकुमार मनोज्ञ रूपौ श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये अज्ञादि दिक्पति समेत सेरुन्द्र मौलि ब्राजत् किरीटन वरत्न ममूक दीप्त्या नीराजनाविधि मुपेत्य नितान्त कान्तौ श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये पूषन्दया जल निदे जगदेक बन्धो पद्मे सदक्षिण सुलोचन विश्वतेजः वेदान्त वेद्य परिपालय मां त्वदीयम् श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये सत्तोज्ज्वलामर किरीट सुरत्न भास नीराजिताङ्घ्रि कमलेन सचि प्रियेण भक्ति विनम्र शिरसा परिकल्पितौ ते श्री सूर्य देव चरणौ शरणं प्रपद्ये सुन्दर वेषौ मञ्जुल घोषौ संस्कृत तोषौ पुष्कर शोषौ वेद सुभाष कल्मष मोषौ भास्कर पौदौ त्राणमुपासे जगन्नाथेन रचितां श्री सूर्य शरणागतिम् यः पठेत् सततं भक्त्या भास्करानुग्रहं लभेत् छायोष पद्मिनी पत्रे हरे दक्षिण चक्षुषे कामितार्थ प्रदाया च मूर्तये नित्यमङ्गलम् देवाधिराज सेव्याय मित्रायामित तेजसे हर्षवल्ली निवासाय सूर्यदेवाय मङ्गलम् कवये कविवर्णात्मकीर्तये परमात्मने सर्वमङ्गल सन्धात्रे हरये नित्यमङ्गलम् विश्वान्धकार संहार्ते वरज्ञान प्रदायिने विश्वस्य चक्षुषे भूय त्रपये नित्यमङ्गलम् अजस्रं वीक्षमाणानाम् अद्भुतावह तेजसे पुंसामादिच्छिदे नित्यं भास्करायास्तु मङ्गलम् दुरिनिरीक्ष्य अहुरासिं संहृता किल चक्षुषाम् सुलभाच स्वरूपाय सूर्यदेवाय मङ्गलम् मित्रादिनाम वेद्याय महासेद्वादशात्मने मङ्गलानां मङ्गलाय हरिरस्वाय मङ्गलम् चायोषौ पद्मिनी जाने सूर्यनारायण प्रभो नम्रानां काम्यवरद भूयत्ते नित्यमङ्गलम् जगन्नाथेन गदितं रवेर्मङ्गलमूर्जितं यः पठेत् स भवेन्नूनं मङ्गलानां समाश्रयः।